आजचे दैनिक सुभक्ती परबोध 8 ऑगस्ट. सर्वसृष्टीचा अधिपती. पदरात चिठ्ठ्या टाकतात पण त्यांचा निर्णय सर्वस्वी परमेश्वराकडून होतो. नीतीसूत्र 16:33. आधुनिक भाषेत आपण ते ह्या शब्दात मांडू शकतो. फासा तर टेबलावर टाकला जातो पण प्रत्येक बाजी व तिचा शेवट सर्वस्वी परमेश्वराकडून होतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास या जगात घडणारी अशी कोणतीही लहानात लहान घटना नाही ज्यामागे देवाचा हेतू नसावा वा जी तो स्वतः घडून आणत नाही. दोन चिमण्या दमडीला विकतात की नाही, तथापि तुमच्या पित्याच्या आज्ञे वाचून त्यातून एकही भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरील सर्व केस देखील मोजलेले आहेत. Matthew 10:29-30. तुमच्या शहरातील प्रत्येक फास, हजारो जंगलात भूमीवर पडणारी प्रत्येक लहानात लहान चिमणी, हे सर्व देवाच्या आज्ञेनुसार आहे. योनाच्या पुस्तकात आपण वाचतो की परमेश्वर एका प्रचंड माशाला आज्ञा देतो की त्याने एका पुरुषाला गिळंकृत करावे. Jonah 1:17. तो एका झाडाला सावली द्यावयास उगवण्याची आज्ञा करतो. Jonah 4:6. मग तो एका किड्याला ते झाड सुकवण्याची आज्ञा देतो. Jonah 4:7. मासे व किडे यांची सृष्टीच काय, तर तो याही पेक्षा मोठी मोठी कृत्ये आज्ञा देऊन करतो. जसे की आकाशातील तारे हे देवाच्या आज्ञेनुसार बाहेर येतात व ते सर्व आपापल्या ठिकाणी स्थिर राहतात. आपले डोळे वर करून पहा, यांनी कोणाला उत्पन्न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांना बाहेर आणतो. तो त्या सर्वांना नावांनी हाक मारतो. तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे, म्हणून त्यापैकी कोणी उन्हा पडत नाही. Jesaja 40:26. तर मग या जगात घडणाऱ्या नैसर्गिक घटना किती विशेष करून त्याच्या आज्ञेप्रमाणे घडून येत असतील? मग ते हवामान असो, विपत्ती असो वा रोगराई, मनुष्याचे अपंगत्व असो वा मरण, आपली व्यवस्था तो अंमलात आणतो. सर्व तारे त्याच्या आज्ञेने गतिमान, सूर्य आपल्या कक्षेत त्याची आज्ञा पाळून चमकतो. टेकड्या व पर्वत, नद्या व झरे, महासागराच्या खोलीही त्याचे परमेश्वरत्व जाहीर करतात. यास्तो ज्या अर्थी आपल्याला हे ठाऊक आहे की कोणतीही नैसर्गिक घटना देवाचे ज्ञान व त्याच्या सत्संकल्पानुसार असून त्या त्याच्या आज्ञेच्या बाहेर नाही, तर आपण परमादराने भयभीत होऊन शांत राहूया.